नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेले वाल्मी कराड हे पुणे इथं सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. तत्पूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ प्रसिद्ध करून त्यात स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषापोटी आपल्या विरोधात आरोप केले जात असून पोलीस तपासात दोषी आढळल्यास जी शिक्षा होईल ती भोगण्यासाठी तयार असल्याचं ते म्हणाले. आज 31 डिसेंबर सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस. नव्या वर्षाचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागरिक उत्सुक असून विविध पर्यटन स्थळं नागरिकांनी फुलून गेली आहेत. तिथल्या प्रशासनानंही यासाठी जय्यत तयारी केली आहे. मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट विविध बस मार्गांवर रात्री 25 जादा बसगाड्या सोडणार आहे. नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 3000 पोलीस अधिकारी कर्मचारी आणि 700 वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. शहरात 23 ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे. पहाटे 5 वाजेपर्यंत मद्याची दुकानं सुरू ठेवण्याला परवानगी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आज रात्री वाहतूक शाखेच्या वतीनं विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. मद्य किंवा अंमली पदार्थांचं सेवन करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं वाहतूक शाखेनं कळवलं आहे. बीड इथं आज सरत्या वर्षाला निरोप देताना व्यसनमुक्ती फेरी काढण्यात आली. शिवसंग्रामच्या अध्यक्ष ज्योती मेटे यावेळी उपस्थित होत्या. व्यसनमुक्तीविषयी जनजागृतीचे फलक घेऊन बाल वारकरी आणि विद्यार्थ्यांसह नागरिक या फेरीत सहभागी झाले होते. यानिमित्त सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. यंदाच्या रब्बी हंगामात देशभरात 614 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यंदा गव्हाच्या पेरणी अंतर्गतचे क्षेत्र सुमारे 320 लाख हेक्टरवर पोहोचलं आहे. याशिवाय 136 लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्यांची, 48 लाख हेक्टर क्षेत्रावर श्री अन्न भरडधान्यांची, तर 96 लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची पेरणी झाली असल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. कोरेगाव भीमा इथं उद्या होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी 5000 पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे 1000 जवान आणि 750 पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरेगाव भीमा परिसरात 45 ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. 300 सीसीटीव्ही, 10 ड्रोन आणि 50 पोलीस टॉवरद्वारे परिसरात देखरेख ठेवली जाईल. चोरीच्या घटना रोखण्यासाठी विशेष पोलीस पथकही तैनात असेल असं अमितेश कुमार यांनी सांगितलं. दरम्यान विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींना तिथल्या सुविधांची माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेनं विजयस्तंभ सुविधा अॅप तयार केला आहे. या अॅपचा उपयोग करून अनुयायांना शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी सांगितलं. आज आणि उद्या कोरेगाव भीमा इथं बस सेवा, आरोग्य सेवा, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, शौचालय सुविधा, निवारा कक्ष, पिण्याचं पाणी, पोलीस मदत कक्ष आदी विविध सुविधा प्रशासनानं उपलब्ध करून दिल्या आहेत. श्री क्षेत्र तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेला आज सायंकाळी प्रारंभ होत आहे. 7 ते 14 जानेवारी दरम्यान तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे. विविध अलंकार महापूजा, जलयात्रा यासारखे धार्मिक कार्यक्रम यावेळी होणार आहेत. तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना करून घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात होणार आहे. बीड जिल्हा ग्रंथालय कार्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यानिमित्त उद्यापासून 15 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातल्या 625 शासकीय सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी मोहीम राबवली जाणार असून वाचकप्रेमींनी या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी केलं आहे. परभणी इथंही ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन काल जिल्हा नियोजन अधिकारी किशोर परदेसी यांच्या हस्ते झालं. उत्तर प्रदेश इथल्या प्रयागराज कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण मध्य रेल्वे विशेष गाड्या सोडणार आहे. नांदेड पाटणा नांदेड, छत्रपती संभाजीनगर पाटणा छत्रपती संभाजीनगर, काचीगुडा पाटणा काचीगुडा आणि सिकंदराबाद पाटणा सिकंदराबाद या विशेष रेल्वे प्रयागराज मार्गे चालवण्यात येणार आहेत. 13 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान या गाड्या धावणार असल्याचं रेल्वे कार्यालयानं कळवलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.